चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, 58 मृत। मध्य प्रदेशात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मृत झालेल्यांचा आकडा 58 वर पोहोचला आहे, तर 3 महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत। शैलजा पारखी इंदौर आणि नीता शेळके उज्जैन या दोघी सोमालिया रोडवर कारसह वाहून गेल्या। या दोघीही शिक्षिका असून बारखेडा बुजुर्ग खेड्यातील शाळेतील एक कार्यक्रम संपवून घरी परत येत होत्या। मी माझ्या मुलासह पूल ओलांडत होते तेव्हाच या पुलावर पाणी आलं होतं। त्यापूर्वी शैलजा आणि नीता वाहून गेल्या असाव्यात असं त्यांची सहकारी प्रियांजली तोमर हिनं सांगितलं। त्यांचे मोबाईल देखील नॉट रिचेबल आहेत आणि त्या दोघींना वाहून जाताना कोणीच पाहिलं नसल्याचं सब डिव्हिजनल ऑफिसर संध्या राय यांनी सांगितलं। एक महिला आणि मुलगी पूल कोसळल्यामुळे बुडून गेल्या असल्याचंही समोर आलं। हा पाऊस इतका मोठा होता की मंडासूर येथील प्रसिद्ध पशुपतीनाथाच्या मंदिरात पुराचं पाणी घुसलं होतं। बुधवारी रात्री भोपाळच्या जबलपूर, गुना, पंचमढी या भागात 67 मिलीमीटर पाऊस पडला। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश आणि दक्षिणेकडील मध्यवर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हा पाऊस झाला। भोपाळमध्ये 74% तर मध्य प्रदेशात 18% पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाला। भोपाळ महानगरपालिकेनं गुरुवारी रात्री वर्षा तलावाचे 4 स्लूस गेट उघडले। गेल्या 2 वर्षात हा तलाव पूर्ण पातळीपेक्षा खूपच कमी होता। यावर्षी 4 वेळा गेट उघडले गेले असं महापालिकेचे शहर अभियंता AK पवार यांनी सांगितलं।